या कार्यक्रमामध्ये आपण सगळीजण येत असतात, तर आपण आता पुढच्या महिन्यामध्ये गौरांग महाप्रभूंचा विभाव दिवस आहे गौर पौर्णिमा, ती या गौर पौर्णिमा निमित्त आपण सर्वजण श्री गौरांग देवांच्या सुंदर कथांच वर्णन ऐकत आलं आहे. तर आज त्याच कथेचं गौर कथेमधून आपण एक विषयाची चर्चा करणार आहोत. असं पाहिलं श्री गौरांग महाप्रभूंच्याविषयी बोलणं किंवा त्यांच्याविषयी चर्चा करणं हे पूर्णपणे योग्यतेचा फायदेमध्ये एवढी योग्यता नाहीये. आचार्य वर्णन करता विश्वनाथ कविराज गोस्वामी चैतन्यचरितामध्ये म्हणतात की ज्याप्रमाणे एक छोटा पक्षी जो आकाशामध्ये आपल्या विचारण करतो त्यावेळी त्याच्या जेवढी शक्ती आहे ती सर्व शक्ती लावली तरी पण तो या आकाशामध्ये सर्वत्र व्यापून जाऊ शकत नाही. अगदी त्याचप्रमाणे आयामध्ये एवढी योग्यता किंवा शक्ती नाही की ज्याद्वारे श्री गौरांग महाप्रभूंच गुणगान करेल. पण गुरु आणि साधू वैष्णवांच्या कृपेने जे काही ऐकले वाचले ते मी सांगण्याचा एक प्रयत्न करेल. हा प्रयत्नच आपण करू शकतो भक्ती मार्गामध्ये. श्री अनंत देव जे अनंत शेष आहेत जे भगवंतांचं गुणगान करतात, अनंत शेष अनंत मुखाने भगवंतांचे अनंत गुण अनंत काळापासून हे बोलत आहेत. अजून त्याचा अंत अजूनही झालेला आहे तर आपण एक साधारण तर असो या गौरांग महाप्रभूंच्या लीलेचं वर्णन आपण करण्याआधी आपण सगळेजण चैतन्य महाप्रभूंचा गुणगानाचा एक श्लोक आहे तो आपण गाऊ. जय जय श्री चैतन्य जय नित्यानंद जय अद्वैत चंद्र जय गौर भक्त वृंद चैतन्य महाप्रभूंचा जय जयकार हो. नित्यानंद प्रभू अद्वैत आचार्य आणि इतर सर्व भक्त या सगळ्यांचा जय जयकार. संस्कृत मध्ये जय जय असं दोन वेळा जय जयकार असा आलं त्याचा अर्थ होतो की निरंतर त्याचा जय जयकार करणे असं होतं. म्हणून तर कृष्णास कविराज गोस्वामी दोन वेळा जय जय म्हणताय. तर अशा गौरांग देवांचा जय जयकार असो, नित्यानंद प्रभूंचा जय जयकार असो, अद्वैत आचार्यांचा आणि सर्व गौर भक्तांचा जय जयकार असो. तर या गौरांग महाप्रभूंच्या विषयी सांगताना एक वरिष्ठ भक्त हे एका प्रवासात चालले होते. ते गोव्याला चालले होते आणि ते जात असताना गोव्याच्या बसमध्ये हे बसलेले होते आणि बसले असताना त्यांना बाजूलाच एक व्यक्ती बसला. तो मूळचा बाहेर देशातला होता, कुठल्या तरी परप्रांत देशातला. तर तिथून तो आला, त्याचा वेशभूषा अतिशय विचित्र होती. हिप्पीज होत, मोठमोठी केस वाढलेले, कानात नाकात सेकेल बाळ्या होत्या आणि त्याची दाढी एवढी मोठी त्याची पण वेळी मानलेली होती. अशा प्रकारे त्याचा वेश होता. आणि हा व्यक्ती या आपल्या वरिष्ठ भक्तांना म्हणतात, मला एक प्रश्न आहे तुम्हाला. म्हणजे काय प्रश्न? इंग्लिश मध्ये बोलतो कि ते म्हणतात की तुम्ही मला सांगा, तुम्हाला कोण जवळ आहे? कृष्ण जवळ आहे का राम जवळ आहे का चैतन्य महाप्रभू जवळ आहे? हे भक्त हा प्रश्न ऐकल्या थोड्या वेळासाठी ते दोन स्तब्धच आहे. याचा अवतार कसा आहे? आणि अशा स्थितीमध्ये हा कृष्ण राम आणि चैतन्य महाप्रभूशी बोलतो. त्यावेळेला प्रभूजीने फार सुंदर उत्तर दिलं. ते म्हणले, ज्यावेळेला मी कृष्ण विषयी ऐकतो वाचतो त्यावेळेला मी राम आणि चैतन्य महाप्रभू यांच्याकडे यांचं मला स्मरण होत नाही, केवळ कृष्णाचं जास्त स्मरण होत. आणि ज्यावेळेला प्रभू रामचंद्राविषयी बोलतो किंवा ऐकतो वाचतो त्यावेळी हे बाकीचे दोन मी पूर्णपणे विसरून जातो. ज्यावेळी चैतन्य महाप्रभूंविषयी ऐकतो त्यावेळेला राम आणि कृष्ण हे दोघांना तर हे ऐकून तो जो हिपीज होता तो फार खुश झाला. तो म्हटला मला तुमचं उत्तर आवडलं. आणि ते प्रभूजी नंतर त्यांचं प्रवचन सांगत होते की पाहू शकतो आपण जय श्रीराम शिक्षक घेऊन आमचा तर ते म्हणत होते की ज्या वेळेला कृष्ण कथा राम कथा किंवा गौर कथा ही कोणतीही कथा असो यामध्ये मग्न होणं गरजेचं आहे. अगदी त्याचप्रमाणे आतापासून आपण ही कथा ऐकणार आहोत की यामध्ये आपण सगळ्यांनी अतिशय मग्न व्हायचं आहे. पूर्ण सर्व विचार सगळे मोबाईल फोन या सगळ्या गोष्टींचा थोडा काळासाठी दूर ठेवून आपण फक्त गौरा महाप्रमाणे आपण अशा प्रकारे आपण चर्चा करणार आहोत. तर या आजच्या दिवशी आपण श्री गौरांग महाप्रभू या भौतिक जगामध्ये अवतीर्ण झाले त्याची सहा कारण आहेत. या सहा कारणांपैकी पहिले जे तीन कारण जे आहेत त्याला बाह्य कारण म्हणतात. ते काल मागच्या शनिवारी श्रीमान भीमसेन प्रभू यांनी फार सुंदर रीतीने त्यांच्या कलाकृतीने बोलून दाखवली, आपण चर्चा केली आहे. आणि आज आपण श्री चैतन्य महाप्रभूंची आंतरिक कारण तीन आंतरिक कारण काय आहे त्याच्याविषयी आपण थोडी चर्चा करणार. तर प्रथम तर पाहू की कशा प्रकारे श्री चैतन्य महाप्रभू कोण होते हे आपल्याला माहितीच आहे. एकदा श्री प्रभुपाद यांच्या शिष्याने प्रभुपादांना विचारलं हे चैतन्य महाप्रभू कोण आहे. आपल्या सगळ्यांना पण बराचसा काही भक्त नवीन असतील त्यांना कळलं की चैतन्य महाप्रभू कोण आहे हे नाव पहिल्यांदाच ऐकले. तर यासाठी आपण ही थोडी चर्चा करणार चैतन्य महाप्रभू कोण आहे. तर त्यावेळेला श्री प्रभुपादांनी फार सुंदर वर्णन केलं की कशा प्रकारे चैतन्य महाप्रभू हे दुसऱ्या दिवशी कोण नसून ते कोण आहे साक्षात भगवान श्रीकृष्ण. आणि या श्रीकृष्ण हे जे चैतन्य महाप्रभू रूपात आलेले आहेत किंवा साक्षात कृष्ण झालेले आहेत पण हे अवतार कसा आहे याचा हा छिन्न अवतार आहे, लपलेला अवतार आहे. चैतन्य चरितामृत किंवा चैतन्य भागवत या ग्रंथांचं वाचन किंवा यांच्या कथा ज्यावेळी आपण ऐकू त्यावेळेला हे जे काही कथा अशा आहेत या अतिशय मधुर आहेत आणि दिव्य आहेत. त्याविषयी फार सुंदर एक श्लोक येतो स्वरूपावत जी म्हणतात मधुर चैतन्य लीला समुद्र गंभीर लोक नाय नाभू जाय भक्त धीर. ते म्हणतात मधुर चैतन्य लीला ही जी लीला आहे चैतन्य महाप्रभूंच्या लीला आहेत त्या कशा आहेत अतिशय मधुर आहे साखरेसारख्या मधुर. आणि ते पुढे म्हणतात ही मधुर नुसत्या मधुरच नाही तर ते कशा समुद्र गंभीर. समुद्र गंभीर म्हणजे काय की दोन त्याच्यामध्ये गुण आहेत. समुद्र हा कसा आहे विशाल सागर म्हणतात असे विशाल असत. आणि दुसरं लक्षण म्हणजे काय समुद्राचं तो म्हणजे अतिशय खोल असत गंभीर असत. समुद्र जर पाहिला तर शांत असतो समुद्र गंभीर खवळलेला असतो शांत. तुम्ही किनाऱ्या जा समुद्र किनारे जगन्नाथ पुरीला जावा किंवा मुंबई जा चौपाटीला जावा शांत असतो समुद्र. कोणी गेलं नाही वाटत समुद्र आम्ही गेलो आहे पुरीला फार खवळलेला समुद्र. परंतु त्या समुद्रात जसं तुम्ही आत आत जाल त्यावेळेला अतिशय शांत गंभीर तमाम बोलते हैं या निदायत है आशा गंभीर आहे शिवाजी वाटत काय कसं काय पण जस जसं तुम्ही आत जाल त्यावेळी अतिशय शांत गंभीर आणि या गंभीर समुद्रामध्ये जसं तुम्ही आतमध्ये होडीने आत नाही आतमध्ये डीप खाली ज्या वेळेला जाल तिथं काय मिळेल तिकडे भरपूर सुवर्ण मुद्रा माणक मणी हिरो कधी मिळते कारण की समुद्राच्या उदरामध्ये अनेक असं भरपूर खजिना आहे मोती आहे बरेच काय काय तर इथं सुंदर म्हणतात की लोकांना भुजा आहे भक्त धीर तर ते म्हणतात की हे जी चैतन्य लीला आहे साधारण लोकांना कळणार नाही भुजा आहे भुजते पाणी बंगाली शब्द आहे तुम्हाला समजतं का तसं ते म्हणतात की लोकांना बुजणार आहे सगळ्यांना समजणार नाही तिकडं कुणाला समजणार भुजे भक्त धीर जे भक्त धीर जे भक्त या भक्ती मार्गात येऊन सोळा वेळा जप करतात श्रवण कीर्तन करतात याद्वारे हे सर्व भक्तांचं सण करतात अशा प्रकारे ते धीर होतात गंभीर आणि असे लोक या महाप्रभू समुद्रात ऐकतील आणि त्यांना समजेल हा समुद्रामध्ये काय मिळतं हे जे हिरे जवळ आहे म्हणजे काय आहे भगवंतांच्या कथांच द्वारे आपल्याला मिळणारे लेसन्स आहे शिक्षा आहे ज्या शिक्षा आपल्या जीवनात उतरू शकतो भक्तिमय जीवनामध्ये तर म्हणून हे जे रूपात म्हणतात की काय हा जो अवतार आहे गोपीचा अवतार आहे म्हणून याविषयी आपल्याला जाणणं गरजेचं आहे तर कुंती महाराज म्हणते भागवतामध्ये की भगवंतांचा अवतार काय भगवंत स्वतः पण दिसले तरी पण कधी कधी कठीण होत पहिल्या वेळेस ती म्हणते काय की भगवंत तुम्हाला जाणणं फार कठीण आहे आलक्ष्य सर्व भूताना अंतर बहिर व्यवस्थित ते म्हणते की मी तुला नमस्कार करते भगवंत कृष्णा की तुम्ही तुमच्याकडनं संपूर्ण सृष्टी येते आणि परत तुम्ही त्या सृष्टीमध्ये पण दिसता आणि त्या सृष्टीमध्ये तुम्ही नाही म्हणजे तुम्हाला जाणणं फार कठीण आहे पुढे ते पुढच्या श्लोकात म्हणते न लक्षसे मूळ दृशाम नटो नाट्य धरू येतात की ज्याप्रमाणे एखाद्या नाटकामध्ये एखादा नट असतो हा नट अतिशय सुंदर स्वतःचा पेहरावा किंवा सुंदर पद्धतीने तो स्वतःला सजवतो किंवा अशा प्रकारे सजवतो की समोरच्या व्यक्तीला कळत सुद्धा नाही की अरे हा आपला असतो काय दिसत समजलंच नाही ती भूमिका मीच केलेली आहे ओळखलंच नाही तर अशा प्रकारे भगवंतांचं जे काही रूप आहे ते साधारण व्यक्ती समजू शकत नाही हे वर्णन कुंती महाराज करते पण भगवंतांचे हे जो अवतार आहे चैतन्य महाप्रभूचा हा पण आपल्याला ओळखायला फार कठीण जातो पण शास्त्रामध्ये अनेक प्रमाण आहेत सुवर्णवर्ण हेमांगो वरंगास्त चंदनांगो संन्यास इतर शांतो निष्ठा शांती पण आहे तर चैतन्य महाप्रभू हे महाभारतात वर्णन आहे तर अनेक शास्त्रामध्ये वर्णन आहे महाप्रभूचं वर्णन कशा प्रकारचे भगवंत आहेत त्याचं तर हेच नाही ते सुवर्ण वर्णाचे होते सुवर्ण म्हणजे सोनं सोन्यात जसं तापवल्यानंतर जे पागळत तो जो रंग आहे तो रंग त्यांचा आहे आणि काय पूर्णपणे चंदनाने लिपित त्यांचं जे मस्तक असत आणि संन्यास होतो ते संन्यास घेणार आणि पूर्णपणे त्यांचं जीव एकदम ते शांत शांती पराय अशा प्रकारे चैतन्य महाप्रभू हे 1486 मध्ये ते आले आणि जवळजवळ 48 वर्ष ते या भूतळावर आले त्यातली 24 वर्ष ते नवदीप या ठिकाणी ते राहिले नवदीप मध्ये त्यांचं प्राकट्य झालं आणि 24 वर्षाच्या वर्षी त्यांनी संन्यास धारण केला एकदम शॉर्ट फास्ट सांगतोय त्यांचं जीवनचरित्र असं आणि 24 वर्षी संन्यास घेऊन पुढे 6 वर्ष त्यांनी भ्रमण केलं वेगवेगळ्या तीर्थक्षेत्री नंतर पुढचे 12 वर्ष त्यांनी जगन्नाथपुरीमध्ये काढले जगन्नाथपुरी मध्ये वेगवेगळ्या भक्तांची सुंदर सुंदर वार्तालाप, सुंदर सुंदर लीला, जगन्नाथजी जगन्नाथ मंदिर सुभद्राची सुंदर सेवा करणार. आणि राहिलेले 12 दिवस हे त्यांनी गंभीरामध्ये अतिशय आपले उच्च भाव त्याचा आस्वादन केला. असं करणे चैतन्य महाप्रभू हे 48 वर्ष या भूतलावर. पुढे भागवत मध्ये पण वर्णन येत, आपण सगळे भक्त आहोत, आपल्याला माहितीये चैतन्य महाप्रभू भगवत आहे. परंतु जे व्यक्ती भगवंत चैतन्य महाप्रभूला ओळखत नाही त्यासाठी हे जे इवन कूर्म पुराणामध्ये वर्णन येत कि कलिन दह्यमानाना, या कलियुगामध्ये दह्यमान म्हणजे अग्नी पूर्णपणे भरलेल्या या युगामध्ये चैतन्य महाप्रभू प्रकट होते. आणि कसं ते म्हणतात कि जन्म स्थानाया भक्ती शक्ती भाव भक्ती भाव शक्ती द्विजा, तर ते भाव भक्ती घेऊन द्विजा म्हणजे एक ब्राह्मणाच्या घरी गरुड पुराणामध्ये वर्णन येत. गरुड पुराणामध्ये पण येत की कशा प्रकारे गरुड पुराण हे दुसरे दुसरे काय नाही तर भगवान विष्णू आणि त्यांचे जे महान गरुड जे आहेत त्यांच्यामध्ये ही चर्चा आहे. यामध्ये पण ते म्हणतात अहम पूर्ण भावी भविष्यामध्ये युग संधी हो कि युगाच्या संधीच्या वेळी मी प्रकट होईल. कुठले दोन युग? द्वापर आणि कली. या दोन्हीच्या संधी होती, ज्याला संध्याकाळ होते, दोन काळ एकत्र त्याला संध्या संधी म्हणते जोडते, अशा काळी मी प्रकट होईल. तर भागवतने पण वर्णन केलं की कशाप्रकारे कृष्ण वर्णन तुषा कृष्ण सांगो पांगाश पार्श्वद येते संकीर्तन पाय यजंती हे सुमित सांग. नेहमी महाराजांच्या या 11व्या स्कंदामध्ये वर्णन येत की कर्वाचे ऋषी आहेत ते नेहमी महाराजांना हे अशा प्रकारे वर्णन करतात कशा प्रकारे भगवान प्रकट होत. तर भगवान हे म्हणतात की कलियुगामध्ये कशा कोणत्या अवतारे देतात कि कृष्ण वर्णम. कृष्ण वर्णम म्हणजे काय? वर्ण म्हणजे काय? ते सतत कृष्ण कृष्णाचंच वर्णन करणार. आणि काय? तुषा अकृष्ण, त्यांची जी कांती आहे ती कशी आहे? दिशा म्हणजे कांती, ती काय? अकृष्ण. अकृष्ण म्हणजे काय? कृष्ण म्हणजे काय? काळा. आणि त्या कृष्ण याच्या पुढे जर अ लावला याचा विरुद्ध काय होतो? काय होईल? गोरा. तर हे कृष्ण गोरा जे गोरा रूपात आले आणि यांच्या पुढे काय ते म्हणतात हे कृष्ण आल्यानंतर काय त्यांचा रंग गोरा होईल आणि मग त्यांचे शस्त्र काय असतील? शस्त्र काय आहे? सांग पांग. ही त्यांच्या बरोबर जी संखी आहे ती त्यांची शस्त्र असते. आणि हे संगी कोण आहे? अद्वैताचार्य शिवास ठाकूर नित्यानंद असे सगळे संगी त्यांच्या बरोबर असतील. तर हे असे का आले याच एक सुंदर कथा आहे ती आपण पुढे पाहू की चैतन्य महाप्रभू हे या रूपात का आले आणि त्याशिवाय त्यांचे अस्त्र शस्त्र म्हणजे हे आहे कि का ते आपण पुढे पाहू. आणि पुढे हे काय करणार आहे याच युगामध्ये येऊन ते म्हणतात कि यज्ञ संकीर्तन प्राय. सर्वत्र यज्ञ करणार. कुठला यज्ञ? हरिनाम संकीर्तन. हरे कृष्णा 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 हरे हरे, हरे राम 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 हरे. हा यज्ञ करतात. मग याला कोण जाणणार? यांना कोण जाणू शकतात? तर ते म्हणतात काय कि सुमेधसा, यांना वेद म्हणजे बुद्धी, जे अतिशय बुद्धिमान आहेत हेच या महाप्रभूंना जाणतील, त्यांचं तत्वज्ञान ऐकतील आणि त्यांना पूजन करतील. अशा प्रकारे हे भागवत मध्ये वर्णन येत. भागवत म्हणजे संपूर्ण वैदिक शास्त्राचा मुकुट म्हणजे आहे, सर्व वैदिक शास्त्राचा पिकलेलं फळ आहे. निगम कल्पन एकदम हा श्लोक येतो. हे संपूर्ण शास्त्राचं फळ आहे भागवत. आणि या भागवतामध्ये चैतन्य महाप्रभूंचं सुद्धा गुणगान येतं. तर अशा या चक्र हा गुणला जाण्याचं असेल तर सुमेध बुद्धिमान व्यक्ती चालू शकतात. म्हणून आपण पाहतो की या संपूर्ण पिंपरी चिंचवडमध्ये अनेक लोक राहतात, पण किती लोक येतात एवढेच लोक जाण्यासाठी आले. म्हणून तुम्ही सगळे साधारण सुमेध सा अतिशय बुद्धिमान आहेत. बाहेरचे जे आय आय टी बीटेक त्याच्यापेक्षा पण बुद्धिमान तुम्ही आहात. का? कारण की तुम्ही महापूर्ण जाण्याचा प्रयत्न करत आहात. हे मी काय सांगत आहे, भागवत सांगत आहे, सुमेध सा. तर हे चैतन्य महाप्रभू हे साक्षात भगवान श्रीकृष्ण असल्यामुळे हे इथे येण्याचं कारण काय आहे? म्हणून वास्तविकता भगवत कोणत्याही कारणाशिवाय येत नाही, काहीतरी कारण लागतं येण्यासाठी. हे कारण काय आहे? जसे गीतेमध्ये भगवंत येण्याचं कारण काय देतात? यदा यदा धर्मस्य ग्लानी भवति भारत. ज्या ज्या वेळेला धर्माला ग्लानी येते त्यावेळा मी येतो. हे त्यांचं सैद्धांतिक कारण आहे, नियमच आहे. जिथं धर्माचं राज होतो तुम्ही येणार, जिथं परिग्रह साधून साधूंचा काही त्रास होणार तिथं मी येणार. म्हणाल प्रभूजी आता त्रास व्हायला लागले, आता का बघून येते? ते उत्तर नंतर किंवा पर्सनली भेटावं एवढ्यासाठी बघून घ्या, किंवा त्यांचे काही पार्श्व पाठवून देतील. तर हा भगवंताचा नियम आहे, तुझा धर्म चालेल तिथून मी येणार. परंतु वास्तविकता भगवंत हे इथे येतात, त्यांनी आले, सर्व धर्माचा ध्यास झालेला, धर्माला व्यवस्थित स्ट्रगल केलं आणि नंतर तिथून मग निघून गेले. पापांचा नाश केला, असुरांचा नाश केला आणि निघून गेले. अशा प्रकारे भगवंत हे करत असतात. हे करत असताना भगवंतांना हे दरवेळा हे त्यांचं कार्य आहे. परित्राण साधूना विनाशात साधूंचं रक्षण करणे, धर्माचं पालन करणे किंवा धर्माला स्थापित करणे हे त्यांचं कार्य. परंतु ज्या ज्या वेळेला येतात त्यावेळेला त्यांना असं वाटतं, अरे मी इकडे येतोय, कार्य करतोय, विकून जातोय, पण मी इथे आल्यानंतर अनेक लोक माझे जे भक्त आहेत ते भक्त माझी सुंदर सेवा करतात, भक्ती करतात. आणि या भक्तीमध्ये लागत असत, ते भक्त फार आनंदी असतात. मी माझं कार्य करून निघून जात असतो. जसं उदाहरणार्थ भगवंत तिथे येतात आणि हे कार्य केलं, जसं एखादा व्यक्तीने आपण फार बुद्धिमान आपण असतो, त्यावेळी एखादं बाजारला जायचंय तर आपण काय करतो? हा बाजार जायचंय, त्याबरोबर हे करून लाईट बिल पण भरून देतो, हे करून देतो, ते एका कामात 10 कामं करून देतो एका फेरीमध्ये. बुद्धिमान व्यक्ती तर काही थोडे असतात की हे काम करून आलो, अरे ते राहिलं परत दुसरीकडे हेल्पाटे घालतो. परंतु भगवंत हे फार बुद्धिमान, एका वेळेला अशी अनेक कामं करून देतात. मराठीत तू म्हणे एका दगडात 2 पक्षी. भगवंत असं दगड मारतात सगळे पक्षी मारतात, असे एवढे बुद्धिमान. तर भगवंत येण्याचे हे कारण तर आहेच, पण त्याचे येण्याचे आणखी 2 कारण आहे. असे अनेक आहेत, प्रमुख 3 कारण आहेत. एक म्हणजे एकूण 3 बहिरंग आणि दुसरे एक बाह्य 3 आणि आंतरिक 3. तर ही चैतन्य चरितामध्ये असे वर्णन आहे, 2 प्रकारची ही कारणे आहेत, एक बाह्य कारण आणि आंतरिक कारण. आता आपण समजून की बाह्य आणि आंतर या दोघांमध्ये काय फरक काय आहे ते जाणून घ्या. जसं तुम्ही सगळे इथं आला कथा ऐकायला, इथं येण्याचं वेगळी कारण असू शकतात. कोणी म्हणेल चला आज शनिवार आहे, सुट्टी आहे, चला गोविंदांना जाऊया, प्रवचन असते, गुरुजी बोलत असतात, थोडं ऐकायचं. पण शांती फार असते इथं, हवा फार सुंदर खेळते आणि सुंदर गरम गरम खिचडी मिळते, किती छान आहे. आणि आपण येतो तर ते काय आहे? स्व सुखासाठी आपल्या आंतरिक आपली इच्छा झाली, बरं या इथं येऊन मस्त दर्शन असतं, सुंदर कीर्तन चालतं, ऐकायला बरं वाटतं. आपल्याला तरी एवढं त्याच सारखं व्हायचं नाही, पण आपलं बरं वाटतं स्व सुखासाठी. आणि ते झालं काय आहे, आंतरिक कारण स्वसुखासाठी, स्वतःच्या आनंदासाठी. बाह्य कारण उदाहरण घेतलं तर एक प्रभूजी रोज कधीतरी सारखे एसएमएस करतो, प्रभूजी आज शनिवारी या कार्यक्रमात आज फार सुंदर प्रवचन आहे, यांचं प्रवचन आहे, आज माधव कीर्तन आहे, या सारखं सारखं एसएमएस कर, फोन कर, आओ येतो 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 येतो, असं सारखं येतो 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 येतो, पण येत काय नाही. एक दिवशी कंटाळून तो म्हणतो हा येतो जाता आणि तो येतो. तर ते म्हणतात काय की आपल्या इच्छा नाहीये, त्यांना प्रभूजींना राग येतो, इतक्या वेळ बोलवतात, चला त्यांना वाईट वाटून येऊन आपण जाऊन यावं. हे आहे बाह्य कारण, इच्छा नाहीये परंतु त्यांनी सांगितलं पण आलं. हे जी पहिली जी तीन कारण होती महापुरुष येण्याची, ती काय आहे, पहिली कारण होती अद्वैताचार्य बोलवलं आणि आल्यावर प्रचार भगवत आले. आंतरिक कारण काय होत, आनंद, स्वसुख, निजी सुख पाहिलं त्यांचं आणि त्यासाठी पण आलेले आहेत. ही कारण आज आपण पाहणार. जसं एकदा शिल प्रभुपाद हे लंडन मध्ये होते आणि लंडन मध्ये प्रचार झाला त्यांचा आणि त्यांचं प्लॅनिंग होते इथून आता लगेच दुसऱ्या कंट्रीला कुठे जायचं होत. तर त्यावेळेला प्रभुपादांचे एक शिष्य भगवान प्रभू, आपले भगवान प्रभू बाहेर ते दुसरे भगवान प्रभू बाहेर दिसत, ते म्हणाले प्रभुपाद तुम्ही आमच्या आमच्या मंदिरला या, कुठे पॅरिस मध्ये तिथं चला, तुम्ही तुमचं प्रवचन घेऊन मी सगळं बघा अरेंज केलं, तुम्ही या. प्रभुपाद म्हणले नाही रे बाबा, माझं प्लॅनिंग झालेलं आहे, मी येऊ शकत नाही, मला इथून आता अमेरिकेत आहे, कुठेतरी कुठल्या देशात जायचंय. तर हे इतके त्यांना कन्व्हिन्स करत होते की प्रभुपाद याच तुम्ही, प्लीज तुम्ही या, प्रभुपाद मी तुमचा तुम्हाला घेऊन जातो. आणि ते एकदम प्रभुपादांना कन्व्हिन्स करण्यासाठी प्रभुपादांनी शुल्लक लहान मुलासाठी कारण तुम्ही विमान तिथं आला ना, आम्ही लगेच गाडी घेऊन तुम्हाला घ्यायला येऊ, अहो प्रभुपाद तिथं यायला लिफ्ट पण आहे, तुम्ही लिफ्ट वरती येऊ शकता. आणि म्हणजे असे शुल्लक कारण देऊन जेणेकरून प्रभुपाद यावे. प्रभुपाद शांत होतात, प्रभुपाद म्हणतात ठीक आहे मी येतो. आणि मग भगवान फार खुश होतात आणि मग तिथून यायला लागतात. आणि मग काही शिष्य म्हणतात प्रभुपाद तुमचं प्लॅनिंग तर तिकडे जायचं, तिकडे काय. प्रभुपाद म्हणतात आता काय आहे, भगवंतांची जी इच्छा आहे ती होणार आणि भगवान दासाची सर्वात जास्त मोठी इच्छा आहे, त्यामुळे मला तिकडे जावंच लागेल. तर ही हे उदाहरण म्हणजे काय की जसं नाही का असतं जायची इच्छा नव्हती पण प्रभूला जावं लागलं, तसं इकडे महाप्रभू यायची इच्छा नव्हती पण तू ठीक आहे आता अद्वैताचार्य बोलवलेच आहे चला जाऊ, म्हणून इकडे आलेले आहे. तर पण हे जे चैतन्य महाप्रभू हे कोण, हे साक्षर प्रतिबंधच, एक अवतार नाहीये, हे अवतारी आहे. असं म्हणाल की हे कृष्णाचा अवतार नाही, अवतारीच आहे, ते अवतारी म्हणून ते प्रकट झालेले. म्हणून चैतन्य महाप्रभूची ही प्रमुख तीन कारण ही कशी आहे याविषयी चैतन्य चरितामृत मध्ये हे वर्णन येतं. क्षमा करा हे जरा मराठीमध्ये टाईप करू शकतो डायरेक्ट असं उत्तर. त्याआधी आपण चैतन्य महाप्रभू इथे येण्याचं मागचं कारण ऐकण्याआधी आपल्याला ही इच्छा कशी प्रकट झाली ती थोडं जाणावं लागेल. सांगू शकतो मी कशा प्रकारे कृष्ण अवतारामध्ये भगवत आले, कृष्ण रूपात आले त्यावेळेला कावळमध्ये, त्या त्यांनी पाहिलं की भगवंतांचं हे जे काही लीला असं करत होते त्यावेळेला भगवंतांनी आपल्या या सुंदर लीला करत असताना अनेक भक्त त्यांच्या भक्ती कार्य करत होते. पण चैतन्य भगवंत बघितलं माझी सगळी भक्ती करत आहेत पण ती कशी करत आहेत, विधी भक्ती करत आहेत. कोणी प्रेम भक्ती कोण करे ना, विधी भक्ती म्हणजे काय, भक्ती करा नाही तर नंतर जावं लागेल. तर अशी भक्ती ती काय कामाची, अशी भगवंतांना ती काय आवडे ना. हे म्हणत प्रेम भक्ती कोण करे ना, प्रेम भक्ती म्हणजे काय की भगवंतांना, भगवंत म्हणतात की मला की मोठमोठ्या स्तुती किंवा स्तवणे किंवा वेगवेगळ्या प्रार्थना किंवा जय जगदीश हरे या सगळ्या गोष्टींनी मला आनंद मिळत नाही. ते म्हणतो तसेही आनंद मिळतो की एखादा कोणते मला सखा असेल आणि हे कृष्णा चल खेळायला असं म्हणलं की त्यांना फार बरं वाटत. किंवा कोण मातृप्रेमामध्ये मला ताडा ऐकले निवास ताडा ऐकव नको काय केलंस तू भटका दे अशा प्रकारे कोणतरी प्रेमाने मला कोण असं बोलवं तर मला फार आनंद होतो. असं म्हणतात ब्रजमधी एकदा असं आलं की भगवान खेळत होते आणि खेळता खेळता दोन पाटे असतात. एक पाटी हरली तर त्यांचा नियम आहे काय की जी हरलेली पाटी आहे त्यांनी विजय झालेल्या पाटीला खांद्या उचलून फिरून आणायचं. आणि भगवंतांची पाटी हरली त्यावेळेला श्रीराम म्हणतो चला विश्राम मला उचल आणि घेऊन चला तू मला चांगला भरायचो अरे मी उचलू शकतो का कारण की मी ब्रजराज त्याचा मुलगा आहे राजाचा मुलगा आहे मी काय तुला उचलू शकत नाही माझी पोझिशन काय समजच का. त्यावेळेला श्रीरामा दोन तीन जण बोलतात म्हणतो असं करतोय आपल्या नियमानुसार वागत नाहीये उद्यापासून त्याला खेळायला उद्यापासून तू येऊन जाऊ नको खेळायला तुला घेणार नाही असं म्हटल्यानंतर कृष्ण शांत थोड्या वेळात अरे खेळायला घेतलंय तर मग उद्या खेळणार कुणाशी मी आणि असं म्हटल्यानंतर मग परत तिकडी बसून तर अशा प्रकारे भगवंतांची ही जी प्रेमभक्ती जी आहे ही भगवंतांना फार प्रिय आहे. एक हिंदी कवी आहे ते म्हणतात की जो नाही साग ब्रह्मस्तुती ऐसी ब्रज की मीठी लगी काही. इथे म्हणतात ब्रह्मस्तुतीचा जो साग आहे तो मला आवडत नाही पण ब्रजमधली जी मीठी गोपींची गाली गाली म्हणजे कशी मीठी आपल्या सगळ्या शिवाय देत नाही ते गोपी अतिशय प्रेमाने आणि संस्कृत मध्ये त्यांना बोलताना गुणगान करतात आपण तो भाव धारण करतात आम्हाला हे कृष्णा हा की काय असं नाही. प्रभुपादांनी आपल्या भगवंतांची सेवा तिच्या आदर आणि प्रेमाने तर भगवंत म्हणतात की अशा प्रकारे माझ्याशी कोण प्रेम करेल अशी प्रेम भक्ती मला आवडेल आणि कोण करतच नाही या भक्ती जगापासून. आणि यासाठी शिव प्रभुपाद भगवंतांनी हा जो भाव वास्तविक भाव आता कसा निर्माण होईल दाखवायचं कसं पुन्हा शिकवायचं आता देह तिकडे आहे पुढे गोलोक वृंदावन आणि गोलोक वृंदावनमध्ये राहून हे सगळं विचार करून चाललाय कोणाचा भगवंताचा आणि ते विचार करतात की मी इथे आलो हिरण्यकशिपूला नरसिंह रूपात आलो रावणानंतर आलो असे प्रकारे अवतार घेतले पण आता ही भावभक्ती शिकवायची असेल तर आता मी कुठला भाव घेऊ कुठला अवतार घेऊ हा प्रश्न चिन्ह पडला. यासाठी मग त्यांनी काय केलं त्यांनी पाहिलं की काय की हा जो भाव त्याचे चिंतन करू लागले आणि भगवंताचं एक नाव आहे रसराज कृष्ण किंवा रसिक शेखर भगवंताचे नाव रसिक शेखर किंवा रसराज भगवंत हे सर्व रसांचे भोगते आहेत साख्य रस वात्सल्य रस माधुर्य सगळ्या प्रकारचे रस याची भूमिका आहे आणि त्यामुळे या रसाचं आस्वादन करण्यासाठी भगवंत भावभर होत आणि ते म्हणतात की आता हा रस कसा मी देणार म्हणून चैतन्य महापुरुषच्या रूपात येण्याआधी भगवंत म्हणाले की आता हा भाव माझ्या सगळ्यात प्रिय किंवा सगळ्यात प्रेमी शिष्य कोण भक्त आहे जे भक्त माझ्या सेवेमध्ये अतिशय आनंदी राहतात. तसं उदाहरणार्थ हा चैतन्य चेतामृतचा श्लोक आहे श्री राधा प्रणय महिमा की दृश्यो वा युवा सद्यो येन अद्भुत मधुरिया मधुरिमा की दृश्यो वा मदीय सौख्यम चा सौख्यम चाश्च मद अनुभवम की दृश्यो वेदी लोभा तब तभ्यावधम समय सची गर्भ सनिध्र हरि याच्यामध्ये सोनू दामोदर जे आहेत हे चैतन्य चरितामृतामध्ये सांगतात की कशा प्रकारे या श्लोकामध्ये त्यांनी चैतन्य महाप्रभू किंवा भगवान कृष्ण या तीन कारणामुळे इथं आलेले आहेत. जस इच्छा ही भगवंताची झाली की हा भाव धारण करायचा, कारण की भगवंत ज्याच्या रूपात आले त्याच्या रूपामध्ये कृष्ण राम किंवा रशिया या सगळ्या रूपात आले, त्याच्यामध्ये हा भाव भेटलाच नाही त्यांना, त्यांची इच्छा अपूर्ण राहिली. आता कोणी म्हणेल की अरे भगवंत हे सगळ्या गोष्टी करतात, त्यांचे अपूर्ण कसे कार्य राहिले. ईशोपनिषद सांगतो काय, ओम पूर्णा पूर्णमिदम पूर्णा पूर्णमुदच्यते पूर्णस पूर्ण माधाय पूर्णमेवावशिष्यते. भगवंत सगळे पूर्ण आहेत, त्यांच्यात जे काय येतं ते परिपूर्ण असत आणि भगवंतांचं कार्य अपूर्ण कसं राहिलं. म्हणून भगवंताचं कार्य अपूर्ण का राहिलं, कारण की भगवंतांना हे रस जो आहे त्यांची इच्छा झाली की हे कृष्ण हे जे भगवंताच्या भक्तांचा भाव जाणून घ्यायचे. जसं एखाद्या व्यक्तीला इच्छा आहे दूध पिण्याची आणि एखादा व्यक्ती आहे दुसरा व्यक्ती त्याला काहीच इच्छा नाही, तर दोघांमध्ये इच्छा नाही. एकदा दोन ग्लास दूध आलं, ज्याला इच्छा आहे तो खुश होईल का नाही, ज्याला इच्छा आहे तो म्हणतो वा आज तो भेजवाई आहे तो भरपूर दूध पिईल. अगदी त्याप्रमाणे भगवंताचा जो इच्छा ही जी आहे रच ची प्रेम भाव प्रेम भक्ती स्वीकारायची इच्छा फार तीव्र होती आणि त्यामुळे ते अतिशय आनंदी होते आणि त्यावेळेला त्यांनी हा भाव धारण करण्याचा प्रयत्न केला. तर त्यावेळेला हे श्रोतावर म्हणतात की श्री राधा प्रणय महिमा, की पहिलं कारण सांगतात की काय की श्री राधा राणीचा जो प्रेम महिमा आहे तो जाणून घ्यायचा आहे. किंवा आणखी सोप्या भाषेत सांगायचं तर राधानी ही कृष्णाच्या प्रेमाने किंवा त्यांच्या सेवेने कोणता आनंद प्राप्त करते, जो आनंद कृष्णाला मिळत नाही हा आनंद म्हणजे काय आहे, तर हा भाव त्यांना जाणून घ्यायचा हे पहिलं कारण होत. जसं हे उदाहरण सांगण्यासाठी आपले भक्ती पुरुषोत्तम महाराज इस्कॉनमध्ये फार सुंदर संन्यासी आहेत, त्यांनी एक सुंदर उदाहरण दिलं. थंडीमध्ये नॉर्थमध्ये थंडीमध्ये शेकोटी करतात आणि शेकोटी मटक्यामध्ये करतात, तर शेकोटी उष्णता थंडीत उष्णता मिळण्यासाठी त्या मटक्यामध्ये विस्तव ठेवला जातो आणि त्या विस्तवाने आपली शेक घेतला जातो. तर ते म्हणते की हा जो मडका आहे त्या मडक्यामध्ये विस्तव आहे, त्या विस्तवाची जी उष्णता आहे ती उष्णता कुणासाठी तयार केलेली आहे, त्या व्यक्तीने स्वतःसाठी, परंतु त्यांनी कशाचा वापर केलाय त्या मडक्याचा. तर ती उष्णता सर्वात प्रथम कुणाला पहिली मिळते, त्या मडक्याला मिळते आणि नंतर त्याला. अगदी त्याचप्रमाणे भगवान ज्यावेळी ते येतात सुंदर लीला करतात त्यावेळेला त्यांची जी सेवा करणारे जे भक्त आहेत किंवा अशी म्हणजे राधाराणी सगळं भक्तांमध्ये सर्वश्रेष्ठ राधाराणी, ती या मडक्याचं प्रतीक आहे आणि तो विस्तव आहे, ते जे शेकणारे आहेत ते भगवंत आहे आणि ती सेवा म्हणजे काय ते विस्तव आहे. तर त्या विस्तवची जी उष्णता प्रथम राधाराणीपैकी मिळते आणि नंतर मग कृष्ण. आणि त्याप्रमाणे भगवंतांची सेवा करणारे जे भक्त आहेत ते सेवा करण्यामध्ये फार आनंद आहे, सेवा घेण्यामध्ये जो भगवंत त्यांना एवढा आनंद मिळतोय त्यांची सेवा करण्यामध्ये फार खुश होतो. म्हणून काय सेवा मिळा तुमची, आपल्याला याचं उलट आहे. भौतिक जगामध्ये काय आहे, आपली कोणी सेवा घ्यायला आपण फार खुश होतो, हा बरं झालं त्याला मी अशी सेवा लावली ना माझी आपली खुशी होती. आणि आपल्याला दुसऱ्या सेवा करायला आवडते का नाही आवडत, पण भौतिक जगत आणि आध्यात्मिक हे पूर्ण परिवर्तन आहे, उलट आहे. जसं झाडाचं उलट प्रतिकूल आहे, जी गोष्ट इथं खाली आहे ती सर्व उच्च आहे. इकडे सेवा करायला आवडत नाही इकडे सेवा करायला आवडते, इकडे सेवा घ्यायला आवडते तिकडे सेवा करायला आवडते, अशा प्रकारे. म्हणून हा महाप्रभूंनी हे जे कृष्ण आहे यांनी हा हा होता आदरणीचा जागा. आणि मग त्यांनी म्हटलं की आता हे जे कृष्ण आहे, कृष्ण म्हणले की आले पण आता हे राधानेचा भाव जाण्याचा तर त्यात जायचंय कसं जाऊ. आणि मग हे त्या भावावर जाण्यासाठी ते प्रयत्न करू लागले. त्या राधानेचा भाव धारण करताच त्यांचं जे कॉम्प्लेक्स किंवा त्यांची जी त्वचा आहे, त्यांची जी कांती आहे, ती पूर्ण काय झाली, तप्त कांची सोन्यासारखी अतिशय तप्त कांची. राधाने म्हटली की अरे तुम्ही माझा भाव जर तुम्ही जमिनीवर सांगितलं घरावरा जोडा आणि तुम्हाला जखम होईल आणि त्यासाठी मी तुम्हाला कबड करेन. हा राधांचा भाव आहे की सतत तिचा भाव नाही भगवंतांना कशी ती आनंद येईल. हा राधांचा उच्च भाव आहे, महाभाव म्हणला जातो. तर आपण कृष्ण तर श्याम रंगी आहे, कृष्ण हे चैतन्य महाप्रभू त्यांचे सोन्याचे रंगच कसे झाले, कारण की त्यांनी राधांचा भाव धारण केला. जो भाव आपल्या हृदयात असतो तसाच भाव आपल्या चेहऱ्यावर सगळ्या रूपावर येतो. जसं उदाहरणार्थ आपण घरात आहे शांतपणे झोपून उठले, आपला चेहरा किती फ्रेश असतो, एकदम छान गोरा आहे का नाही, पण तो जेव्हा गाडी चालवत असतो आणि अचानक मागण एक रॉंग साईडने गेला चुकून, त्यावेळेला आपण लगेच पुढे जाऊन त्याला एक अशी झळझळी नजर टाकतो, तसा असतो चेहरा आपण लाल काळ उभी सगळे लाल. तर भाव काय आतमधी मुलाचा भाव आहे, त्याला फक्त असं बघितलं की तो समजत ठीक आहे बाबा. तर महाप्रभूंचा भाव जो आहे दादरेचा भाव धारण केला, त्यामुळे त्याचं कॉम्प्लेक्स त्यांचं जे त्यांचं जे कांती पण राधानाची झाली. म्हणून हा पहिलं कारण हे होत. राधा भाव असून बोलत राधानाच कॉम्प्लेक्स त्यांच्यामध्ये आलं. तर दुसरं कारण ते म्हणजे काय की स्वतःच सौंदर्य. जसं त्यांनी स्वतःमध्ये आपण पाहिलं अन्या एव अस्वाद्रम येन अद्भुतम मधुरिमा की दृश्य. हा दुसरं कारण आहे की माझं जे म्हणजे कृष्णाचं जे सौंदर्य आहे मधुरिमा ही किती सुंदर आहे, ही कसं जाणू शकते, ही मधुरिमाची मधुरिमा काय आहे ते जाणण्यासाठी भगवान तिसरं कारण ते सांगतात. त्याआधी कथा मी सांगत राहिली ती म्हणजे चेतन महाप्रभू या रूपात त्यांची जे शास्त्र अस्त्र का असेल तो फार सुंदर गोविंदपूर एका प्रवचनात सांगत होते. रामायणामध्ये ज्या प्रसंग घडला सीतामायांचे सगळे वनवासात जात होते, एका वनवासात जात असताना एका ऋषीमुनींच्या आश्रमात गेले आणि तिथं गेल्यानंतर एक खाडांचं मोठं सापळा हाड भरपूर हाडचा ढीग लागला होता. ते म्हणले की हा हाडाचा ढीग कसला आहे हा, तर ऋषी म्हणले की हे सगळे हाड जे आहेत आमच्या आश्रमातले अनेक ऋषीमुनी ते मृत पावले त्यांची हाडाची, इथे भरपूर मोठे मोठे राक्षस आहेत आणि या राक्षसांनी यांना मारलंय, काही लोकांनी त्यांचे हात पाय कापले खाल्ले आणि असे टाकून दिले, आम्ही गोळा करून आणले त्यांची आम्ही त्यांची पूजा करतो. हे पाहून प्रभू रामचंद्र की क्रोधित झाल्याने म्हणाले की आज मी प्रतिज्ञा करतो या हाडं बघून की या पृथ्वीतलावर जेवढे काही असू राहिले त्या सगळ्यांचं मी नायनाट केलं शिवाय राहणार. आणि ही प्रतिज्ञा सीताबाईने ऐकली. सीताबाई ही कोण आहे राधाने? तर दोन चार दिवस झाले सीताबाई अतिशय शांत विसरून सोडले. प्रभू रामचंद्र म्हणजे काय झालं तुला एकदम शांत झाले टेन्शन आहे? सीताबाई म्हणते तुमची ती प्रतिज्ञा मला भीती वाटते त्याची. म्हणजे काय झालं तुम्ही अशी का प्रतिज्ञा केली सगळ्या आश्रमांना मारणार? आता सगळे आश्रमांनी थोडी या साधूंचा वध केलाय. तर बघा सीता सीताबाई किंवा राधाचा काय भाव आहे, तो भाव काय आहे जीवांवर जीवांवर भरपूर कृपा किंवा दया आहे. ते असून जरी असले ते म्हणतात की काय झालं उद्या उद्या बदलतील ते, तुम्ही त्यांनी थोडा वेळ त्यांना मारायचं काय होतं. तर राधाचा भाव म्हणजे आईचा सारखं, घरामध्ये दोन मुलं चांगले वाईट तर एकदा बाहेर काढतो आपण आई म्हणते राहू द्या बाबा मागवत आहे काय म्हणतात सुधारेल थोडं काळजी घेतो.
नंतर मी त्याला सांगेन. अशा प्रकारे रामराजांचा भाव आणि असं म्हणून प्रभू रामचंद्र सीताराम म्हणते की तुमचं हे धनुष्य पाहिल्यानंतर मला फार भीती वाटते, तुम्ही हे काय करू नका. ते म्हणजे घर नाही असं करतो, फक्त या लग्नातले जे असू नये त्यांनाच मारतो, बाकीच्या सोडतो. ठीक आहे, परत ते म्हणतात जातक आहे भगवंत ज्यावेळेला खर दूषण येतात त्यावेळेला लक्ष्मण म्हणतात सीतेला आत घेऊन का, कारण की तिच्या सोबत यांना मारलं तर तिला लागलं, तिला वाईट वाटत म्हणून तिला हे एका तासात अनेक असुरांना मारतात. हे श्री रामचंद्र ज्यावेळेला कृष्णरूपात येतात त्या सीतावाई म्हणते बघा तुम्ही सगळ्यांना मारलं, मला तुमचा विश्वास नाहीये. त्या पुढच्या अवतारामध्ये त्यांनी अस्त्रशस्त्र घेतलं नाही, फक्त आपण कृष्ण रूपामध्ये अस्त्रशस्त्र घेतलं. वृंदावनामध्ये होते त्यावेळी कुठल्या असुराला असुरांनी अस्त्राने मारलं बघत नाही, एकही असुर नाही. का, कारण की राधाने जवळ होते. राधा म्हणले की तिला अस्त्रशस्त्र वापरू नका घेऊ नका, म्हणून वृंदावनामध्ये जेवढे असुर मारले बघत त्यांनी एकही अस्त्रशस्त्र वापरलं नाही. पण जसे ते कुठे गेले द्वारकेला किंवा मथुरेला गेले त्यावेळेला राधाने तो फार दूर होती, मग सगळे अस्त्रशस्त्र सुदर्शन सगळे वापर सगळ्यांचं नाही नाटक. आणि हे राणाची काळाला त्या म्हणले तुम्ही पुन्हा तेच केलं, बघा राणांची काय भाव आहे. आणि मग ते म्हणले की आता याच्या पुढे ज्यावेळी तुम्ही याल त्यावेळी मी तुम्हाला एक क्षणासाठी पण दूर सोडणार, तुम्हाला मी बंद करून ठेवेल. आणि हे बंद करून ठेवेल म्हणजे काय, हेच कृष्ण चैतन्य महाप्रभू रूपात आले, त्या राधाने पूर्णपणे आपल्या अंगकांतीने झाकून टाकलं. आणि त्यामुळे पाहू शकतो एवढे असुर आहेत कलियुगामध्ये, त्या सगळ्या असुरांना भगवंतांनी मारलं का नाही मारलं, राधानी कवर केलेलं आहे. पण भगवंत काय म्हणतात सांगू पांगा असतो, असं काय आणलं त्यांनी, हरे कृष्णा 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 हरे 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 राम हरे राम. आणि या अस्त्राद्वारे या सर्व असुरी प्रवृत्तीचा नाश होतो. असं पाहू शकतो हे आहे चैतन्य महाप्रभू जे राधारांच्या रूपात आले, किती महान रूपा आपल्याला वाटण्यासाठी आली आहे. तर असे चैतन्य महाप्रभू हे पहिलं कारण झालं. दुसरं कारण आहे की राधारानी भगवान कृष्णाचे जे सौंदर्य आहे हे जाणण्यासाठी, भगवंतांची जी मधुरिमा ती मधुरता आहे त्यांचं जे सौंदर्य इतकं सुंदर आहे की भगवान कृष्ण हे काय आहे, कृष्ण हे नावच आहे सर्व आकर्षक, सर्वांना आकर्षित करतात. ज्यावेळेला मथुरेमध्ये ते गेले त्यावेळेला वृद्ध बालक किंवा ज्या तरुण स्त्रिया म्हाताऱ्या सगळेजण त्यांच्याकडे आकर्षित झाले. एवढेच काय की असुर जे रामायणामध्ये पाहतो आपण, असुरगण आकर्षित झाले शूर्पणखा, किंवा खर दुष्यंत ज्यावेळेला रामचंद्राचं युद्ध चालू होत ते खर आणि दुष्यंत काय म्हणले एकमेकांना की हे जे दोन जे व्यक्ती आहेत राम आणि लक्ष्मण, राम त्यातला फार सुंदर दिसतो. का, कारण की त्यांचं जे त्वचा कशी आहे, रामचंद्राची कांती कशी होती, ध्रुव ग्रास जो ध्रुवा गवत आहे ना तसा रंग आहे प्रभू रामचंद्राचा. आम्ही सकाळी इथं पोपट असतात, तो पोपट पाहिला आणि पोपट उडून गेला त्यावेळी म्हणजे अरे हा पोपटाचा रंग तसा भगवंताचा रंग काय सुंदर पोपट बघायला. तर हे पाहून प्रभू रामचंद्रांची कांती लक्षात आली, इतके सुंदर प्रभू रामचंद्र. तर हा खर दुसरं म्हणतो काय की याला आपण मारू नये, आपण कैद करू बंदी करू आणि आपल्या नगर शोपीस म्हणून ठेवूया, किती सुंदर आहे. तर बघा आसुरगण पण त्यांना आकर्षित होत, आसूर सोडा ऋषीमणी ऋषीमणी पण प्रभू रामचंद्र पाहत असे ते म्हणतात की आपण त्याची विवाह आहे. तर एवढेच सौंदर्यवान होतो आणि कृष्ण त्याच्यामुळे तर काय, कृष्ण ज्यावेळेला आले त्यावेळेस सर्वजण आकर्षित झाले. पाहू शकतो हे कृष्ण वृंदावनामध्ये ज्या असतात त्यावेळेला त्यांचं सौंदर्य इतकं सुंदर होत की एका जे गोप बालक आहेत, आम्ही वृंदावनला गेलेलो त्यावेळेला दिय बंधू ब्रह्मदेवांचे वैश्य शिष्य आहेत, ते फार सुंदर आहेत सांगत होते. ते म्हणत होते की ते थोडे हिंदी बोलतात, बाहेर देशातले असं हिंदी बोलतात छान. ते म्हणतात की ज्यावेळेला एकदा कृष्ण चे सौंदर्य इतकं सुंदर आहे की ते म्हणतात एक गोपाल म्हणणं हे कृष्ण अरे कान्हा तू किती सुंदर आहेस, तुझ्या सौंदर्याने अख्खं बरंच भेड झालेलं, सगळ्या गोपी तुझ्या मार्ग पडत आहेत. एवढंच काय की सगळे म्हाताऱ्या स्त्रिया हे सगळेजण तुझ्या तुला पाहण्यासाठी असुशील्य असतात. किती सुंदर आहेस तू आणि त्या वेळेला तुझं सौंदर्य बघून जे गाई आहे ते गाई पण चरवण करत असतात ते थांबतात. त्यांचं चरवण जे आहे रवण पडत ना, जसं बासरी वाजताशी त्यांचं रवण थांबत. नदी वाहणारी असते ती वाहणारी थांबते आणि दगड जे अचल आहे ते चलायमान ते दगड जे आहे पागळच. इतकं सौंदर्य तुझं कसं काय? तर त्यावेळेला एक गोपाल म्हणतो की बरं झालं तू बाबा मुलगा आहेस, मुलगी असती तर कितले गले काट येऊन राहते तुम्हाला पाणी केली. असं सीधा आपले दीनबंधू म्हणाले, ते म्हणले अगर काना तू अगर लडकी होता तो तुझे पाणी केले कितले गले काट दिले राहते सब लोक. म्हणजे अशा प्रकारे ते वर्णन करतात की इतकं सौंदर्य भगवंतात. आणि हे सौंदर्य भगवंतांचं याच्या पुढे भौतिक सौंदर्य काय हे जे कोणी हिरो हिरोईन जे आहेत त्यांच्यापुढे काहीच नाही. त्यांनी सुंदर सांगितलं, ते म्हणतात की कृष्ण ही सुंदर है बाकी सब छचुंदर है. तर कृष्ण एकच सुंदर बाकी सब छचुंदर. मिस वर्ल्ड मिस काय जे असं ते मिस्टर इंडिया म्हणजे असं ते काहीच नाही त्याच्यापुढे, इतके सुंदर आहे भगवंत. तर असे सौंदर्यवान भगवंतांचं जे सौंदर्य आहे हे जाण्यासाठी चेतन महाप्रभू आले. त्याची सौंदर्याची महिमा काय आणि या महिमेच जाणण्यासाठी महाप्रभू पडतो. आणि तिसरं कारण तो वेळ झालेला आहे चेतन महाप्रभू येतात. तिसरं कारण ते काय आहे, राधाराणी राधाबाईंना माझ्या सेवा करून असा काय आनंद मिळतो जो मी अनुभवू शकत नाही. पाहू शकतो आपण थोडं गोंधळ टाकणार पहिला मध्ये पण राधाबाईंचा काय भाव आहे तो अनुभवण्यासाठी आलेला आहे त्याचा जो आनंद. आणि इकडे पण काय सेवेमधला जो आनंद दोन्ही आनंद आनंद आहे. दोन्ही मध्ये काय फरक आहे, पहिला जो होता तो काय होता तो क्वांटिटी होता. पहिला जो आहे चिंतन राधानी कुठला भाव ध्यान करते तो क्वांटिटी. आणि हा जो आहे हा क्वालिटी. कोणता रस मिळतो जसं रसगुल्ला आहे आणि आपण आहोत तुम्हाला रसगुल्ला किती गोड आहे हे असाय तसाय तसाय सगळं सगळं आहे ते म्हणजे ते जोडावं कधी देणार ते सांगा. ज्या रसगुल्ला या चमड्यावर ठेवतो इथं ठेवला पाणी सुटत कुठं इथं सुटत का तो अनुभव इथं ठेवल्यानंतर लगेच खाली. जसं उदाहरण दोन आनंदाचा आनंदाचं उदाहरण देत तर तुम्हाला एक प्लेट स्वीट आईस दिलं एक प्लेट रसगुल्ला दिला एक प्लेट गुलाबजाम दिलं इकडे आज स्वीट आहे दुसरं स्वीट असत परंतु हे तीन स्वीट तुम्हाला दिले आणि तुम्हाला खायला आवडला कसं आहे काय वाटलं तुम्हाला आवडला प्रसाद फार आवडला कसा होता काय उत्तर असेल उत्तर काय असेल बोला तिखट मोठा आहे गोड ना गोड आहे तुम्हाला दिलाय त्यावर तो बोलत नाही गुलाबजाम रसगुल्ला रसमलाई तिन्ही काय कारण दोन्ही स्वीटच आहे परंतु ते खाल्ल्यानंतर वेगवेगळा स्वाद आहे. पण विचारल्यानंतर आपण सांगणार काय गोडच तसंच इथं आहे राधाराणीचा भाव जो आहे तो काय आहे त्याच्यातला आनंद जाचायचा आहे आणि इकडे सेवेमधला आनंद आहे. दोन्ही मध्ये सिमिलर नाही वेगवेगळे आहे पण सांगायचं मुद्दा गोडवाच आहे. तर हा जो भाव आहे तो जाण्यासाठी चेतन महाप्रभू इथे येतात. तर हा भाव सेवेमधला भाव कसं जाणार आहे तर हा अनुभव काय आहे अनुभव फार सुंदर. तुकाराम महाराज आपल्या अभंगाद्वारे सांगतात हा सुद्धा अभंग आहे. कमुदिनी काय जाणे तो परिबळ भ्रमर सकळ भोगिता असे तैसे तुझे ठावे नाही तुझे नाव आम्ही ते प्रेम जाणावे माझे तृणे माझे तृण बाळ दुधाची ते गोळी ज्याची न ये दोरी त्याची कामा तुका म्हणे मुक्त करा शिंपी कोणी नाही तो भेटी होगी। हा सुंदर अभंग आपण एक एक चरण पाहू कशा प्रकारे हा दोन कृष्ण आणि भक्त यांच्या सेवेमध्ये काय आनंद आहे तो पाहू। पहिलं परमानंद काय कमोदिनी काय जाणे तो परिमळ भ्रमर सकळ जे कमळ आहे त्याचा जो परिमळ आहे तो इतका सुगंध आहे तो जाणू शकतो का? त्याला जाण्यासाठी कोण त्याचा लाभ कुणाला मिळतो? भुंग्याला मिळतो। कमळ किती वेळेला बाहेर किती सुंदर आहे पण त्याचा लाभ त्याला नाही मिळत त्याला कुणाला मिळतो? त्या भ्रमराला। पुढे ते उदाहरण देतात तैसे तुझे ठावे नाही तुझं नाव आम्ही ते प्रेम सुख जाणतो। म्हणून भगवंतांचे जे नाव आहे हे नाव तुम्हाला माहिती नाही भगवंता त्याची बोली आम्हाला माहिती कारण की आम्ही ज्यावेळेला घेतो हरे कृष्णा
हरे कृष्णा 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 हरे 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 राम हरे राम राम राम
हरे हरे ज्यावेळेला नाव घेतो त्यावेळेला किती आनंद होतो आनंद झाला दिसत नाही तर तुम्हाला म्हणतात की अशी असं तुमचं नावामध्ये गोडव आहे तुम्हाला माहिती नाही। रामायणामध्ये ज्या राम राम गौडा दगडा घेऊन त्या सेतू बंद चालू होत ते प्रभू रामचंद्र काय झालं गरजच काय करणार तुम्ही राम आणि पाहून रात्रीचे प्रभू रामचंद्र आपण सांगितलं कथा माहितीये ते गेल्या खरंच गरज तरंगले आणि त्यांनी इकडे तिकडे बघता पाण्यात टाकला काय झालं तरंगला का तो नाही बोलला तो आणि हे मागून हनुमानजी पाहत होते मागे हनुमानजी आहे तर हनुमानजी म्हणता हनुमानजी असत होते म्हणजे उत्तर द्यावा म्हणजे की तू पाहिलंच नाही हा पाहिलं मी त्यावेळेला ते म्हणतात की हे दगड माझं मी टाकलं तुम्ही टाकलं तर तरंग होते मी टाकलं तर का तरंगत नाही त्या हनुमानजी काय म्हणतात ते म्हणते की प्रभू रामचंद्र तुम्ही जर एखाद्याला फेकलं तुम्ही जर त्यागलाय तर कोण टाकणार ज्यांनी भगवंतांनी फेकून दिलं त्याला कोण लागू शकत? अशा प्रकारे ते म्हणले तुमचं नाव इतकं महान आहे नावाद्वारे सगळी गरज तरंगत आहे। हा प्रसंग सगळा इकडे लंकेत पोहोचला मी एका कथेमध्ये ऐकले सगळी बातमी तिकडे कुठे आले हनुमानजी सगळे वानर लोक दगड राम राम घेऊन सेतू बांधले लंकेकडे पोहोचायला लागले रावणाला सगळं समजलं तर संध्याकाळच्या वेळेला मंदोदरी म्हणली अहो ऐकलं का काय तुम्हाला माहितीये काय चाललंय तिकडे प्रभू रामचंद्र आपल्या इथं पोचायला लागले ना दगडावर राम घेऊन हे काय असं काय कोणी ऐकले हे तर मी पण करू शकतो असं म्हटल्यानंतर हा करू शकतो तुम्ही उद्या सगळ्यात आपण ठीक आहे श्री गावात लंकेमध्ये सांगितलं अरे महाराज रावण दगडावर पाण्यावर तरंगणार तरंगून आलं सगळं गाव येतो बघायला लंका येते तर बघायला रावण झालं बाबा कोणी सांगितलं एवढं सगळं मी तर तुला रावण एवढं सांगायला कोणाची काय आवश्यकता बघूया तुमची एवढी दगा शक्ती आणि मग प्रभू रामचं रावण काय करतो दगड घेतो आणि घेतो आणि असं टोके लावतो टाकल्यानंतर काय होतं उडतो का तरंगतो अरे तरंगला कसं काय सूर्य अरे वा 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 जय जयकार होतो राव की जय असं काय शक्ती आहे मनोधरी म्हणते की खरंच काही काय कसं काय केलं सांगा बरं हा वळण तुला काही शक्ती भरपूर आहे आणि ते सगळं आता संध्याकाळी परत पण सांगा बरं काय झालं अगं काय झालं दगड घेतला मी आणि म्हणलं हे दगड इकडे सगळे बघायला आलेले आहेत तुला रामाची शपथ असे म्हणतात पाहू शकतो आपण की लोक कथा आहे ही कथेमध्ये ऐकली तर प्रभू रामचंद्रांनी नाव तिथं नाव फक्त बोलणं रावण काय तर आपण आपल्याला खूप मोठी आशा आहे की एक दगड आहे तो पाणी तरंगू शकतो. आपण या भवसागरात करायचं असेल तर आपल्याला पण प्रभूचं नाव घेतलं पाहिजे. हरे कृष्णा
हरे कृष्णा 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 हरे 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 राम हरे राम 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 हरे.
सतत सतत हे नाव घ्यायला लागेल तरच आपण याद करू, नाहीतर रोज सकाळ संध्याकाळ आपण बोलतोय खाली 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 जातो. जेवढं तुम्ही जास्त नाव घ्याल तेवढं वरती. अजून दोन माळा एक्स्ट्रा अजून वरती 16 एक्स्ट्रा तो सर वर 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 वरती पण नाव वरती वेळ भगवत नाव तर सतत नाव घेतो काय. तर तुकाराम महाराज असं म्हणतात तर आम्ही ते प्रेम सुख जाणतो म्हणजे कोण भक्त जाणतात. तिसरं उदाहरण ते सांगतात काय माते तृण बाळ दुधाचे ते गुणी ज्या ज्याची न एक जोडी त्यासी. बघा सुंदर वासू आहे. जे गायीचं दूध आहे ते दूध त्या गायीला मिळत का ते चाखायला गायीला मिळत नाही ते चाखण्यासाठी कोणाला मिळत वासर. म्हणून जर गायीचं दूध जर गायीला चाखायचं असेल तर तिला वासू व्हायला लागेल. अगदी त्याचप्रमाणे इथे छत्र महाप्रभू पण हे जे रस आहे हा जो अनुभव टाकण्यासाठी भक्त झाले. आणि हे तिसरं उदाहरण ते म्हणतात काय शिंपल्याचं. स्वाती नक्षत्रामध्ये जो पाऊस पडतो तो पाऊस सर्वत्र पडतो आणि जमिनीवर पडतो समुद्रावर पडतो सगळीकडे पडतो पण तिथे सगळीकडे पडून तिथे मोती येत नाही. पण हा थेट ज्या वेळा या शिंपल्यामध्ये पडतो तो शिंपी खाली बंद होतो आणि खाली जातो आणि खाली गेल्यानंतर त्याचं रूपांतर या मोत्यामध्ये होतो. तो कोणी पाहिलाय का या शिंपल्याला कोणी स्वतःनेच मोत्याची माळ घालून ठेवताना मोदी नाही. हा जो लाभ आहे ज्या शिंपल्याला मिळत नाही तो लाभ पुढे मिळतो जो मोती इथून काढतो तो पाणबुडी इथून काढतो किंवा तो खरेदी करतो त्यांना मिळतो. हा त्या शिंपल्याला लाभ नाही मिळत. अगदी त्याचप्रमाणे भगवंताचा जो भगवंताची सेवा आहे ती सेवा करताना जो अनुभव भक्ताला होतो तो अनुभव या भगवंताला त्या भक्ताला मिळतो. अशा प्रकारे हे चैतन्य महाप्रभू या तीन कारणासाठी हे आंतरिक तीन कारण होते. या तीन आंतरिक कारणासाठी भगवान इथे अशा प्रकारे श्री चैतन्य देवांचं 9 तारखेला पुढच्या महिन्यात आगमन होणार आहे. तर आपण सर्वांनी या महाप्रभूंच्या आगमनासाठी किंवा स्वागतासाठी तयार राहा आणि सगळ्यांनी भगवंताचं नाव भगवंताची सेवा जे सेवा भगवंत स्वतः ही चाखण्यासाठी सेवेचा भाव काय चाखण्यासाठी स्वतः भाऊ हे संपूर्ण आपलं गोलक वृंदावन सोडून इकडे येतात आणि आपल्याला ते इथंच आहे. आपण कोण तिकडे कोण चौकात कोणी कुठे राहत असतील तुम्हाला एकच यायचंय फक्त. आणि महाप्रभूंना एवढं लांबले इकडे यायला लागलं आपल्याला काम इथून गोरी लांबला यायचं कोला गेली की इकडे गुरुनाम पोहोचलो आणि त्याची सेवा असेल त्याची सेवा करा तो भाव जातात. तर अशा प्रकारे या सुंदर गौर कथेमध्ये आपण सगळ्यांनी अतिशय सुंदर रीतीने श्रवण केलं त्यासाठी धन्यवाद. हरे कृष्णा
हरे कृष्णा 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 हरे 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 राम हरे राम 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 हरे.
श्री गौरांग की
हरे कृष्ण की
जय.
अभय कृष्ण गुरु या विशेष चैतन्य महाप्रभूंचं प्राकट्य त्याचे जे आंतरिक कारण आहेत त्याच्याविषयी आपण धन्यवाद देऊ. तर ही जे का शंकर चालू आहे गौर पौर्णिमा कथा तर आपल्याला माहित आहे की आता येणाऱ्या थोड्या दिवसामध्ये हे मोठे तीन उत्सव जे आहेत ते सर आपण साजरे करत आहोत. तर पहिला जो आहे ते सोमवार 9 तारीख या रोजी गौर पौर्णिमा म्हणजे चैतन्य महाप्रभूंचे प्राकट्य याचा